या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोतेहो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद म्हणजे आपल्या भारतवर्षानं जगाला दिलेला वैद्यकशास्त्रातील अनमोल ठेवा. सर्वसामान्य व्याधींपासून ते असाध्य समजल्या गेलेल्या कित्येक विकारांवरती रामबाण उपाय म्हणून आयुर्वेद उपचार शेकडो वर्षापासून मान्यता प्राप्त आहेत. अशा या महान आयुर्वेदानं सांगितलेल्या शास्त्रोक्त चिकित्सांची सांगड आधुनिक वैद्यकशास्त्र आणि संशोधन प्रमाणांशी घालून आयुर्वेदाचं महत्त्व जगाला उलगडून दाखवणारे आजच्या पिढीचे नामवंत वैद्य म्हणून डॉक्टर योगेश बेंडाळे ओळखले जातात. आशिया खंडच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात अशा जगभरातल्या विविध प्रांतांमध्ये आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोड देऊन निष्णात वैद्य आणि संशोधक योगेश बेंडाळे यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक पेटंट मिळाली आहेत. आम्ही विचारत असलेले अनेक प्रश्न तसंच शंका आमच्या श्रोत्यांकडून विविध माध्यमातून प्राप्त झालेले आहेत हे इथं आवर्जून सांगावंसं वाटतं. अशा सर्व शंका आणि प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याकडून घेऊयात. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
आपल्या देशामध्ये कर्करोगाचं निदान हे बऱ्याचदा उशिरा होतं, ते लवकर होण्यासाठी काय करावं आणि कोणत्या लक्षणांवरती आणि शारीरिक बदलांवरती लक्ष द्यायला हवं याबद्दल डॉक्टर आपण काय सांगाल?
या प्रश्नाची व्याप्ती थोडीशी विभागली गेली पाहिजे असं मला वाटतं, कारण आधुनिक शास्त्राने वॉर्निंग साइन्स ऑफ कॅन्सर असा एक गट केलेला आहे, तर आयुर्वेद याकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टीने बघतो. या ज्या वॉर्निंग साइन्स आहेत याच्यामध्ये अचानकपणे आपल्या मलप्रवृत्ती किंवा मूत्रप्रवृत्तीमध्ये होणारे बदल किंवा एखादी जखम न भरणे किंवा अचानक कुठल्या तरी शरीरातल्या भागातून रक्तस्राव होणे किंवा शरीरामध्ये कुठेतरी एखादी गाठ हाताला लागणे किंवा गिळायला त्रास होणे, अचानकपणे होणारा वेट लॉस किंवा भारक्षय किंवा अचानक भूक मंदावणे किंवा कमी लागणे, बराच काळ ताप असणे किंवा शरीरातल्या कुठल्या तरी ठिकाणी किंवा हाडाला वेदना असणे, या स्वरूपाच्या लक्षणांना वॉर्निंग साइन्स ऑफ कॅन्सर असं म्हटलं जातं. म्हणजे या कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरकडे किंवा वैद्याकडे जाऊन या लक्षणाचं निदान, कुठल्या आजाराचं हे लक्षण आहे हे निदान करणं अनिवार्य ठरतं, अशा स्वरूपाची ही लक्षणं आहेत. तर आयुर्वेदामध्ये जे निदान पंचक सांगितलं आहे, आयुर्वेदाला स्वतःची अशी नैदानिक बैठक आहे हे इथं मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं, कारण बऱ्याच वेळेला समाजाला ह्याची कल्पना नसते की आयुर्वेदामध्ये निदानाची काही विशिष्ट व्यवस्था आहे. तर हे जे निदान पंचक सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्वरूप नावाची एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, आणि ज्या वेळेला ही पूर्वरूपं दिसतात त्यावेळेला आयुर्वेदानुसार जी संप्राप्ती घडलेली असते ती पूर्ण झालेली असते, परंतु त्याची लक्षणं अजून व्यक्त व्हायची असतात. आणि ज्या वेळेला ही पूर्वरूपं वैद्य चाणाक्ष नजरेने हेरतो त्यावेळेला बऱ्याचदा खूप अलीकडच्या काळामध्ये व्याधीची यशस्वी चिकित्सा करता येते किंवा त्याच्यावरती उत्तम पद्धतीने कंट्रोल मिळवता येऊ शकतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की यशस्वी चिकित्सा करण्याकरता कुठलाही व्याधी हा पूर्वरूपावस्थेत पकडणे हे महत्त्वाचं असतं, परंतु दुर्दैवाने आयुर्वेदाकडे रुग्ण हे बऱ्याचदा उशिराच येताना दिसतात. केवळ कॅन्सरच आहे असा अशातला आजार नव्हे, पण अनेक आजारांच्या बाबतीमध्ये अनेक वैद्यांचा हा अनुभव आहे. सध्या स्वाभाविकच हा ट्रेंड बदलतो आहे, आमच्याकडे खूप अलीकडच्या अवस्थेतले कॅन्सर रुग्ण येतात. कितीतरी वेळेला कॅन्सर होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक चिकित्सा घेण्याकरताही मंडळी येताना दिसतात, आणि अशा वेळेला इतर कोणताही जरी आजार असेल, सामान्यतः अगदी ॲसिडिटीसारखा जरी आजार असला किंवा क्रॉनिक इसोफॅगायटिस ज्याला म्हटलं तर रुग्णाला तिथे गिळायला त्रास होतो किंवा पाणीसुद्धा खाली जाताना जळजळ करतच जातं असे अनेकदा रुग्ण हे लक्षण सांगतात. यापासनं ते स्त्रियांमध्ये आढळणारी सामान्य लक्षणं की श्वेतपदर किंवा अंगावरनं पांढरं जाणं, या तऱ्हेच्या कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता ते आजार हे त्याच वेळेला त्याची योग्य आणि व्यवस्थित चिकित्सा करून त्याचा इतर पुढच्या मोठ्या आजारांमध्ये प्रादुर्भाव होऊ नये ही व्यवस्था आयुर्वेदाच्या माध्यमातून नक्की केली जाते. आम्ही परदेशामध्ये काम करत असताना परदेशी ऑन्कॉलॉजिस्ट हे आमच्या बरोबरीने काम करतात, एकमेकांमध्ये एक्सचेंज ऑफ थॉट्स असतं, रुग्ण हा केंद्रस्थानी असतो, तर आपल्याही देशामध्ये अनेक ऑन्कॉलॉजिस्ट आमच्याकडे रुग्ण रेफर करताना दिसतात. आम्हीही अनेक ऑन्कॉलॉजिस्टकडे रुग्ण रेफर करतो आणि याचा सारासार विचार करून रुग्णाला कुठला उत्तम उपाय आहे तो सुचवला जातो.
डॉक्टर, आत्ताच आपण सांगितलं की आयुर्वेदामध्ये निदान पंचक हे अतिशय महत्त्वाचं असतं, तर लवकर निदानामध्ये रसायन चिकित्सा रुग्णाला कशा पद्धतीनं मदत करते याबद्दल आपण काय सांगाल?
जरी रुग्ण आमच्याकडे पूर्व रूपावस्थेमध्ये आला किंवा रूपावस्थेमध्ये आला, संपूर्ण रोगाची अभिव्यक्ती झालेली आहे, कॅन्सरचं निदान झालेलं आहे आणि अशा वेळेला रुग्ण ज्या वेळेला आयुर्वेदाकडे येतो त्यावेळेला त्याच्या संपूर्ण लक्षणांचा अभ्यास करून त्या रुग्णाचा इतिहास, त्याचा आहारविहार या सर्व गोष्टींचा विचार करून आयुर्वेदीय निदान काय आहे, कुठले दोष किंवा कुठले धातू विशेषत्वाने बिघडलेले आहेत, ओजावरती किती आघात झालेला आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून चिकित्सा पद्धती सुचवली जाते. कित्येकदा ज्यांचं निदान कॅन्सर आहे अशा रुग्णांचं आयुर्वेदीय विविध पद्धतीचं निदान सापडतं. जसं मगाशी वॉर्निंग साईन्स ऑफ कॅन्सर हा विषय आपण बोललो, त्याच्यामध्ये कित्येकदा आयुर्वेदामध्ये रुग्णाच्या मलप्रवृत्तीची लक्षणं बदललेली असतात. कित्येकदा ही लक्षणं ही आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ग्रहणी सदृश विकारांची असतात, तर आयुर्वेदात दुष्टव्रण सांगितलेलं आहे, रक्तपित्त आहे किंवा प्रदर नावाचे विकार सांगितलेले आहेत किंवा वातवर्धक वात वाढल्याने होणाऱ्या अनेक विकारांचं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर या अनेक विकारांचा विचार करून त्याकरता जी चिकित्सा पद्धती योग्य आहे ती चिकित्सा पद्धती ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला रुग्णाचा कॅन्सरसुद्धा आटोक्यात येतो आणि तोही आपल्याला पेट स्कॅन आणि सी टी स्कॅन किंवा HRCT करून आम्ही नित्यनियमाने ज्या ज्या तपासण्या करतो किंवा इव्हन ट्युमर मार्कर्स असतील त्या सगळ्यांमध्ये मात्र आपल्याला इथे अत्यंत सकारात्मक असे बदल झालेले दिसतात. त्यामुळे आयुर्वेदीय निदान, त्याची योग्य आयुर्वेदीय चिकित्सा आणि ते निदान झाल्या झाल्या त्याला सुरू केलेली रसायन चिकित्सा याने मात्र या तऱ्हेच्या सायन्सना किंवा जरी त्या अर्ली सायन्स म्हणून आपल्याला वाटत असल्या कॅन्सर या रोगाची निर्मिती झालेली असो किंवा नसो या तऱ्हेच्या लक्षणांना धरून किंवा या तऱ्हेच्या व्याधींना धरून ज्या वेळेला चिकित्सा केली जाते त्यावेळेला रुग्णाला उत्तम उपशम मिळतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेला ही लक्षणं किंवा पूर्वरूपं घेऊन रुग्ण येतात आणि त्यावेळेला यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सा केली जाते त्यावेळेला विशेषत्वाने कॅन्सर या आजाराच्या बाबतीमध्ये की जेव्हा पेशंटला हा धोका असतो की हा आजार मला परत येऊ नये किंवा पसरू नये इतर ठिकाणी, ज्याला मेटास्टासिस किंवा रिलॅप्सचा धोका समजला जातो, त्या दोन्ही गोष्टी की ज्या कॅन्सरच्या रुग्णाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण यामुळेच रुग्णाचं आयुष्यमान हे मर्यादित किंवा धोक्यात येऊ शकतं, तर अशा वेळेला दिलेल्या आयुर्वेदीय चिकित्सेने मात्र या रोगाचा प्रादुर्भाव रोखता येणं शक्य होतं, तसंच या रोगाचा पुनरुद्भव ही बऱ्याचदा टाळता येतो.
कर्करोगाचं निदान होण्यापूर्वीची लक्षणं कोणती असू शकतात आणि ती लक्षणं लवकर समजल्यानंतर रसायन चिकित्सेमुळं होणारा फायदा काय असतो याबद्दल सविस्तर माहिती डॉक्टरांच्या भागामध्ये आपण दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.